माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, आपण सगळे मिळूनच सुखी होऊ शकतो. आणि जसं आपण कर्माला खूप महत्व देतो तसं विचार सुद्धा एक कर्मच आहे, त्यामुळे आपण जर योग्य विचार केला किंवा पॉझिटिव्ह विचार केला तर ते चांगलं कर्मच आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सुखी होण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे.
इन्स्पिरेशन कट्टाचा हा 15वा एपिसोड आहे सुकीर्त गुमास्तेच्यासोबत. इन्स्पिरेशन कट्टा हा एक असा मराठी पॉडकास्ट आहे जिथे दरवेळेस आपण वेगवेगळ्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या अनुभवातून आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे. मी तुमचा होस्ट नचिकेत शिरे तुमचं स्वागत करतो. आजचा आपला पाहुणा आहे सुकीर्त गुमास्ते. सुकीर्त यांनी आपल्या करिअरची सुरुवात जर्नलिझमनी केली. सकाळ, मिडडे, टाइम्स अशा विविध रेप्युटेड न्यूजपेपरमधनं काम करून तो पुढे स्टोरी टेलचा पब्लिशिंग मॅनेजर म्हणून काम करू लागला. स्टोरी टेल ही ऑडिओ बुक्स आणि ऑडिओ स्टोरीज याची एक ॲप आहे. त्याच्यावर आपल्याला विविध पुस्तकं आणि ऑडिओ सिरीज या ऑडिओ फॉर्मॅटमध्ये ऐकायला मिळतात. सुकीर्त विविध लेखकांबरोबर काम करून स्टोरी टेलसाठी ओरिजिनल्स ऑडिओ सिरीज बनवण्याचं काम करतो. सुकीर्तकडनं आपल्याला ऑडिओ बुक्स, ऑडिओ सिरीज, पॉडकास्टिंग या सगळ्याबद्दल खूप माहिती मिळणार आहे. चला तर मग गप्पा मारूया सुकीर्त गुमास्ते याच्याबरोबर. सुकीर्त, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती.
थँक्यू.
सुकीर्त, तू तुझ्या करिअरची सुरुवात पत्रकारितेने केलीस.
बरोबर.
त्या फील्ड मध्ये कसा काय गेलास, मग ती फील्ड कशी निवडलीस?
हा, ऍक्च्युली झालं असं की शाळेत म्हणजे मला दहावीत खूप कमी मार्क पडले होते आणि त्यानंतर आपल्याकडे एक कंपार्टमेंट ठरलेले असतात की जो बरे मार्क पडेल तो सायन्सला जाईल वगैरे असं. त्यामुळे काही न विचार करता मी कॉमर्स घेतलं होतं. तर आणि मग कॉमर्स करताना म्हणजे कॉलेज जसं जॉईन केलं तसं मी खूप ऍक्टिव्हली थिएटर मध्ये पार्टिसिपेट करायला लागलो. आणि मग कॉलेज लेवलचं म्हणजे पुरुषोत्तम पासून ते सगळ्याच गोष्टी, मग समांतर रंगभूमीवरती असेल किंवा अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी पार्टिसिपेट करायला लागलो. मग वाचन वगैरे पण व्हायला लागलं आणि मग असं जाणवलं की म्हणजे माझं अकाउंट खूप चांगलं होतं, कारण मी माझं स्पेशलायझेशन मार्केटिंग आणि ऍडव्हर्टायझिंग होतं. पण ते करताना मला असं जाणवायला लागलं की म्हणजे फायनान्स किंवा इथे काय आपण रमणारे नाही होत, तर आपल्याला अशा ठिकाणी म्हणजे मुळात कसं आहे की नाटक थिएटर म्हणजे काय फक्त ऍक्टिंग असं नाही तर आम्ही सगळंच थिएटर करत होतो, म्हणजे बॅकस्टेज असेल सगळ्याच गोष्टी, डिरेक्शन सगळ्याच गोष्टी. आणि मी बीकॉम करत असताना म्हणजे पासआउट झाल्यानंतर मला ना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जी खूप मोठी संस्था आपल्याला माहिती आहे त्यांची स्कॉलरशिप मिळाली होती आणि 3 महिन्यासाठी त्यांचं खूप इंटेन्स वर्कशॉप होतं भोपाळमध्ये. तर ते आणि मग मला एक जाणवलं की आपल्याला व्यक्त व्हायला खूप आवडतं, मग माध्यम कुठलं का असं ना, कारण आता मी माध्यम बरीच बदलली होतं गेल्याच्या मध्ये, पण आपल्याला व्यक्त व्हायला आवडतं. तर मग अशा हे कुठे आपल्याला जास्त चांगलं. आणि आता कसं बऱ्यापैकी मास मीडिया किंवा मीडिया मॅनेजमेंटचे खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस आणि त्यावेळेस नव्हते, फक्त पुणे युनिव्हर्सिटीचेच 2 होते जिथे मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचं होतं, कानडा इन्स्टिट्यूट आहे आणि नंतर MMCC चालू झालं होतं. तर मग मला असं वाटलं की मी कोर्स वगैरे बघितला आणि मी खरं सांगायचं झालं तर ग्रॅज्युएशन नंतर गॅप घेतली शिक्षित 1 वर्ष, कारण मला असं वाटलं की आता ठरणार आहे माझं करिअर पुढे काय असणार आहे. तर मला असं ते पटकन, कारण बऱ्याच लोकांना ते खूप गॅप अंगावरती येते, अरे 1 वर्ष काहीच नाही करायचं. पण त्यावेळेस मला पण 1-2 असं वाटलं होतं की अरे गॅप घेऊन आपण चूक करतोय का. पण आत्ता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं की नंतर आयुष्यभरासाठी खूप चांगलं झालं मी ती गॅप घेतली, कारण मग तेव्हा MBA पण खूप बोलबाला होता, मी MBA CET पण मी दिली होती. पण मग ठरवलं की नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन आपण मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये करूया. आणि म्हणून मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम. आणि त्या 2 वर्षात मला रिपोर्टिंग हे खूप जास्त आवडलं, म्हणजे ऍक्च्युली फील्ड वरती काम करणं आणि बातम्या लिहिणं, स्टोरीज कव्हर करणं हे मला तेव्हा जास्त आवडलं. आणि तो मी साधारण जेव्हा पासआउट झाला तेव्हा सोशल मीडिया काही एवढा नव्हता, सोशल मीडिया हा 2012 आपल्याकडे खूप जास्त प्रचलित झाला, त्यामुळे तेव्हा ना इम्पॅक्ट होता बातम्यांना. म्हणजे मला अजून आठवतं की तेव्हा मी सकाळमध्ये हो काम करत होतो आणि तुमची फ्रंट पेजला विथ बायलाईन बातमी आली ना की सकाळी 7 वाजल्यापासून तुमच्या घरचा फोन वाजायला लागायचा, इतका तो त्याला इम्पॅक्ट होता. आता कसं झालं की ते पोस्टमुळे वगैरे आपल्या सगळ्या गोष्टी आधीच कळतात, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी छापून येण्याचं जे फील आहे ना
ताजेपणा नसतो.
हा तर ताजेपणा नसतो त्यावेळेस तो होता कारण तुम्हाला दुसरीकडनं कुठलं काय मिळायचं नाही. त्यामुळे मग मास कम्युनिकेशन केल्यानंतर त्यात पण खूप आहेत ना व्हिडिओ प्रोडक्शन पी आर. त्यात मला स्वतःला जास्त आवडलं जर्नलिझम आणि म्हणून मग मी जर्नलिझम मध्ये स्पेशलायझेशन करून मग रिपोर्टिंग जवळजवळ 7 ते 8 वर्ष मग सकाळ टाइम्स आणि मिड डे तिन्ही न्यूजपेपर्स मध्ये मी ऍज अ जर्नलिस्ट म्हणून काम केलं.
बर मग तेव्हाच्या काही आठवणी म्हणजे अशी इम्पॅक्ट असणारी तुझी एखादी बातमी.
आठवणी खूप आहेत तेव्हाच्या म्हणजे आता मी फिक्शन मध्ये काम करतो त्यामुळे मी असं कायम गमतीने म्हणतो की माझं फिक्शन पक्क झालं कारण मी रिपोर्टिंग केलं. पण जोक्स अपार्ट मला सगळ्यात छान का वाटतं कारण ना तेव्हा आपण बऱ्याच वेळा मत कशावरनं बनवतो तर ज्या गोष्टी आपण वाचतो किंवा ऐकतो त्याच्यावरनं आपण मत आपलं बनवतो. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर आपण सेकंडरी सोर्स असतो कायम. पण रिपोर्टिंग अशी गोष्ट आहे की तुम्ही थेट ग्रासरूट लेवलला जाता आणि तिथे तुम्ही बघता गोष्टी त्यामुळे तुम्हाला ना खूप म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींकडे थोडं त्रयस्थपणे बघायला शिकता. म्हणजे सगळ्याच आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट किंवा कंपार्टमेंट आपण करतो ना प्रत्येक गोष्टीचे म्हणजे या जातीचे लोक ना असेच वागतात हे असे अशा गोष्टी अशाच असतात असं पण एक खूप कंपार्टमेंट करतो तर ते तुटतात कारण तुम्हाला तुम्ही सगळे माणूस म्हणूनच तुम्ही बघायला शिकता. आणि म्हणजे मी जे रिपोर्टिंग मध्ये झालं तर ते खूप असं स्कूल म्हणजे सकाळमध्ये पण माझे सर होते किंवा इव्हन मिड डे मध्ये सुद्धा आमचा जो ग्रुप खूप छान होता तर त्यात खूप चांगलं ना म्हणजे तुम्हाला डेव्हलप पण खूप चांगलं करायचं. खूप सारं आम्ही शहर फिरायचो खूप अगदी झोपडपट्ट्यांपासून ते अगदी व्हायसरॉय हॉटेलच्या प्रेस कॉन्फरन्स असतील त्या सगळ्या केल्यामुळे खूप गोष्टी जवळून बघितल्या. तर आता सुरुवातीला कसं होतं जेव्हा पास आउट होत होतो तेव्हा आपल्याला असं असतं ना खूप असे आपण असे खूप भाबडे असतो की नाही का मला मला समाज बदलायचा आहे मला सोसायटी कारण ते खूप तो खूप इनोसंट असतो आणि खूप रोमॅन्टिसिझम असतो आपला आणि तो जेन्युइन पण असतो. म्हणजे मी काही असं नाही म्हणणार की तो आता आपल्याला बघताना ते हसायला येतं त्याकडे बघून पण तो त्या त्या वयात असावा असं मला वाटतं तो जो इनोसंट येतो. तर तो आम्हाला सगळ्यांनाच आमचा खूप माझा खूप चांगला ग्रुप होता 4-5 जणांचा आमचा जर्नलिझम आणि आमचं असं ते खूप होतं की बास आपल्याला स्टोरी ब्रेक करायची आहे आपल्याला छान पद्धतीने मांडायची आहे म्हणजे सकाळी सगळं हल्ला असेल असं वगैरे नाही का बातमी छापून आल्यानंतर असं ते सगळं होतं. आणि खूप चांगले इनिशिएटिव्ह पण आम्ही केले होते म्हणजे सकाळमध्ये असताना मी म्हणत असं की आम्ही झोपडपट्ट्यांवरती खास एक सिरीज केली होती तिथे नक्की काय परिस्थिती आहे. आणि सगळ्यात मला अजून आठवते मिड डे मध्ये असताना तेव्हा एक्सप्रेस हायवे वरती ऍक्सिडेंट खूप झाले होते आणि तेव्हा एक मोठा क्षण झाला होता की 27 लोक गेले होते म्हणजे 2 बस मिनी बस कडेला थांबल्या होत्या आणि ट्रकनी आणि जनरलच सततच काय होत आहेत बाबा काय प्रॉब्लेम एक्सप्रेस हायवेवर असा एक इश्यू होता. आणि त्यावेळेस आम्ही एक इंटेन्सिव्ह मिड डे मध्ये मी सिरीज केली होती तेव्हा म्हणजे टीम पण माझ्या बरोबर होती माझी आणि आम्ही 8 भागांची की नक्की काय लूप होल्स की ज्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं आणि त्याला खूप पार विधानसभेमध्ये वगैरे तो प्रश्न विचारला गेला आणि त्यावेळेला खूप ग्रेट फिलिंग होतं की आपण काहीतरी करतोय त्याला म्हणजे कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होतोय त्याचा फरक पडतोय त्याचा सिस्टीम मध्ये वगैरे हे जे असतं ते खूप छान फिलिंग असतं तुमचं आणि सुरुवातीच्या काळात तर ते खूप छान असतं.
बरोबर मस्त. पण मग तू मगाशी जसं म्हटलं की एनएसडीचं स्कॉलरशिप मिळाली किंवा थिएटरमध्ये तू होतास मग त्याच्या त्या क्षेत्रात तुला जावं असं वाटलं नव्हतं का कधी करिअर म्हणून ते का नाही निवडलंस?
हा ऍक्च्युली कसं आहे की मी थिएटर करत होतो आणि थिएटर करत असताना कसं हार्डकोर नाटक की नाटकच करत होतो आणि आता माझी बायको आहे उर्मिला निंबाळकर ती त्यावेळेस गर्लफ्रेंड होती माझी आणि मग तिला ती अशी होती की तिला हार्डकोर ऍक्टिंग मध्येच जायचं होतं कारण आम्ही दोघेही एका थिएटर ग्रुपचे होतो. पण सुरुवातीपासून ना म्हणजे समहाऊ मला स्वतःला ना भीती वाटायची कारण ती जी ऍक्टरला इन्सिक्युरिटी घ्यायला लागते ना भयानक लेवलला की तुम्ही एक काम करता आणि नंतर तुम्हाला लवकर मिळूही नाही शकत किंवा अशा ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याची मला खूप भीती होती म्हणजे असं मला वाटायचं. आणि स्वतः आता ऑफकोर्स आता ऍक्टिंग करणं कधी आवडतं म्हणजे थिएटर करत असताना सुद्धा कधी ऑन स्टेज करायला मिळणं हे कधीही सगळ्यात भारी वाटतं बाकी कुठल्याही जबाबदाऱ्यांपेक्षा तेव्हा ते तेव्हाही भारीच वाटत होतं. पण नंतर मला स्वतःला असं वाटलं की समहाऊ म्हणजे कम्प्लिटली ऍक्टरचं जे अंग असतं ना ते नाहीये माझ्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणलं तसं की मला जास्त ऍक्टर नाही म्हणलं तरी ऍक्टर हा असा असतो की तो इंटरप्रिटर असतो जे ज्यांनी कोणी क्रिएट केलंय तो ते इंटरप्रिट करतो राईट. पण मला सध्याला असं वाटत होतं की मला थोडा क्रिएशनचा भाग व्हायला मला आवडेल हा हे एक होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तसा तसा बघायला गेलो ना तर म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी तसा थोडा शाय किंवा इंट्रोवर्ट कॅटेगरी मधला होतो. आणि जे मला ऍज अ इंडस्ट्री ऍक्टर म्हणून जे मला अजिबात परवडणार नव्हतं म्हणजे ते माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होतं. मला असं वाटलं की मी नाहीये सुटेबल त्यासाठी. आणि तेच आहे की मला त्यावेळेस ना मला मुंबई ते अजिबात जायचं नव्हतं म्हणजे मला ते मुंबई नकोच वाटायचं. त्यामुळे मला असं झालं की नाही. आणि आणि झालं तसंच की जेव्हा मी जर्नलिझम करायला लागलो ना तेव्हा पण माझं थिएटर जोरात चालूच होतं. तेव्हा मला रिपोर्टिंग या गोष्टीच्या इतक्या प्रेमात पडलो होतो की मला तेच जास्त हार्डकोर रिपोर्टिंग करावं असं वाटलं. आणि परत तेच आहे की मला काय वाटायचं की ऍक्टिंग किंवा थिएटर हा ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला बाकी गोष्टी करून पण जपता येतेच ना. त्याच्यावरती पोट आलं की सगळे राईट त्याच्यावरती पोट आलं की मग ते सगळे इश्यूज निर्माण होतात. मला असं वाटलं की आवड आहे ती आवड ठेवूया आणि मग मेन माझं जे आहे ऍज अ प्रोफेशन म्हणून तर ते मग मी सुरुवातीला जर्नलिझम आणि मग नंतर आता फिक्शन मध्ये मग मी ते फॉलो करतो.
ओके ओके. मग एवढे वर्ष प्रिंट मीडियामध्ये काम केलंस तू त्याच्यानंतर मग ही स्टोरी टेलची ऑपॉर्च्युनिटी कशी मिळाली आणि तिथे कसा वळलास?
हा म्हणजे आता खरं सांगायचं तर तेच मी म्हणलं की ती अशी सुरुवात असते ना की मी म्हणलं तसं की मला सोसायटी चेंज करायची आहे आणि ते ब्रेकिंग न्यूज आणि ते त्यात ती गंमत होती. पण झालं असं की जवळजवळ मी 7 ते 8 वर्ष हार्डकोर रिपोर्टिंग केलं आणि सुरुवातीला मी मराठीपासून केली आणि नंतर इंग्लिशमध्ये आणि नंतर मी टाइम्स सारख्या चांगल्या ग्रुपमध्ये होतो की जो आता जो म्हणजे एकदम वेल नोन ग्रुप आपण म्हणतो ना अशा रेप्युटेड ग्रुपमध्ये. पण 7-8 वर्ष रिपोर्टिंग केल्यावरती मला काय जाणवलं माहिती का मला थोडासा ना तो एक सॅच्युरेशन पॉईंट होतो ना तसा तो एक पॉईंट आला की आपण तेच कारण मग होतं असतं की तुम्ही रिपोर्टिंग करत असताना मग तीच लोक तुम्हाला भेटतात आणि तेच प्रश्न तुम्ही मांडताय असं ते मला थोडस अडकल्यासारखं वाटलं. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मला ना थिएटरमुळे असेल किंवा बाकी गोष्टी मला फिक्शनची आवड भयानक होती आधीपासून जे रिपोर्टिंग मध्ये तुम्हाला करणं शक्य नव्हतं ते. त्यामुळे मला फिक्शन रिलेटेड मला काहीतरी करायचं होतं मनापासून. आणि म्हणजे हे दुसरं कारण होतं. आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे कसं झालं जेव्हा मी रिपोर्टिंग सोडून कम्प्लिटली स्टोरी टेल मध्ये आलो तर ते साधारण 4 वर्षापूर्वी 2016 आणि तेव्हा काय झालं होतं की सोशल मीडिया ज्या लेवलनी स्प्रेड होत होता त्यामुळे जी बातम्या ब्रेक केल्यानंतरची जी गंमत होती ना म्हणजे ती थोडी कुठेतरी कमी इम्पॅक्ट जो न्यूज इम्पॅक्ट आपण म्हणतो प्रिंटचा तो ना कुठेतरी कमी झाल्यासारखा वाटत होता. म्हणजे आता बरेच लोक असंही म्हणतील की काय प्रिंट काय संपलेलं नाहीये किंवा माझं अजिबात असं म्हणणं नाहीये पण कसं आहे ती जी नशा असते ना थोडीशी की मी रेकॉग्निशन मिळण्याची जी नशा असते ती कुठेतरी मला कमी वाटत होती प्रिंटमध्ये जी सुरुवातीला मी करताना खूप मला वाटत होती ती मला कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटत होती. त्यामुळे मला असं वाटलं की आता ना कुठलं तरी वेगळं माध्यम बघितलं पाहिजे की जे मला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल जे जास्त रिलेव्हंट असेल असं काहीतरी बघितलं पाहिजे असं मला वाटलं. आणि खरं तर म्हणजे तेव्हा मला खूप लोकांनी वेड्यात काढलं होतं पण माझ्या हातात काहीही नसताना मी टाइम्स मधली नोकरी सोडली होती. म्हणजे माझ्या हातात काहीही नव्हतं कुठलाही दुसरा जॉब नव्हता काही नव्हतं माझ्याकडे. पण मला मी म्हणलं तसं की म्हणजे आणि हे जे सॅच्युरेशन आहे ना जवळजवळ म्हणजे मी ते 1.5 वर्ष खेचलं बरं का काहीतरी वेगळं करून बघू मग रिपोर्टिंग मध्ये काहीतरी वेगळी कव्हर करू स्टोरी असं वगैरे पण तरी ती गंमतच येत नव्हती आणि मी तेच करत होतो असं मला ते वाटलं. त्यामुळे मी काय केलं मी मला अजून आठवतंय की जेव्हा मी घरी बायकोशी आणि घरच्यांशी माझ्या डिस्कस केलं तर ते मला स्पष्टपणे म्हणले की नवीन गोष्ट तुला मिळेल. आणि मला हेही क्लिअर नव्हतं की कारण स्टोरी टेल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वगैरे हे तेव्हा काही एवढं पिक्चर मध्ये आलेलं नव्हतं. मला पुढे काय मिळेल हे मला काही किंवा मला काय करायचं हेही माहित नव्हतं. फिक्शन मध्ये काहीतरी करायचं एवढंच डोक्यात होतं फक्त. तर मी ठरवलं की ऑक्टोबर वगैरे असेल मी ठरवलं की मी मार्च 31 राजीनामा देतो. तोपर्यंत शोधाशोध करून दुसऱ्या नोकरीची नाही मिळाली तर सोडून द्यायचं पूर्णपणे. आणि त्याप्रमाणे मी बरोबर 31 राजीनामा दिला माझा. आणि डोक्यात काही नव्हतं पण एक असं होतं की आता कसं आता घरामध्ये बॅलन्स करायला पाहिजे ना गोष्टी असं पूर्णपणे करून चालणार नाही. तर मग मी आणि बायकोने काम ठरवलं. माझी बायको उर्मिला जी आहे ती मला म्हणली की एक काम करते मी सिरियल करायला लागते. कारण ती फुलफ्लेज जास्त सिरियल करत नव्हती कारण तिला ते करायचं नव्हते. ती म्हणली मी सिरियल करते मी पैशांचा भाग बघते तू तुझं तुला जे काय करायचं ते तू शोध. आणि त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे. त्यामुळे आम्ही असे मुंबईत शिफ्ट झालो पुण्यातनं. आणि छानपैकी 5 महिने मी वेगवेगळे प्रोजेक्ट फ्रीलान्सिंग, अक्षरशः मी म्हणजे हाऊस हजबंडचं काम करत होतो, घर सांभाळणं सगळ्या गोष्टी. आणि कारण ती 13 ते 14 तास रोज शूट करत होती, त्यामध्ये सकाळी निघायची डायरेक्ट रात्री यायची. आणि त्या मी पूर्णपणे त्यामध्ये ना खूप सारा शोध पण घेतला की काय मला करता येईल कुठे. आणि असं करता करता लिंक्डइन थ्रू मला स्टोरी टेल समजलं. आणि ती गोष्ट खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे, कारण योगेश दशरथ जो स्टोरी टेलचा हेड आहे, त्यांनी स्वीडिश कंपनी स्टोरी टेल, पण ही स्टोरी टेल इंडिया ही संकल्पना भारतात आणून रुजवली तो योगेश दशरथ, स्टोरी टेलचा इंडिया हेड. तर त्याने त्याला मी अप्रोच झालो लिंक्डइन थ्रू, आणि त्यांनी काही सांगितलं नव्हतं बरं का की ही स्टोरी टेल आहे, ही मल्टीनॅशनल कंपनी आहे किंवा काय त्याच काय काही. त्यांनी फक्त प्रोजेक्ट काय आहे हे सांगितलं होतं, ऑडिओ बुक आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा. आणि या प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्टेड का असं विचारलं होतं, थोडक्यात त्याला काय बघायचं होतं की ज्याला खरंच ते काम करायला आवडेल त्यांनी यावं, कंपनी आणि मल्टीनॅशनल आणि स्वीडिश कंपनी असं बघून येऊ नये, असं त्याचं कुठेतरी मला असं वाटतंय की असावं. मला तो प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग वाटला, त्यात डिस्क्रिप्शन जे होतं, आणि त्याप्रमाणे मी अप्लाय केलं. मग त्याची रिटर्न टेस्ट होती, मग त्याचे 4 राऊंड होते इंटरव्ह्यूचे वगैरे, आणि चौथ्या राऊंडला मला कळलं की इट्स अ स्वीडिश कंपनी आणि ती भारतात लॉन्च होतीये. आणि तो असा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म पहिलाच आता भारतामध्ये लॉन्च होतोय हे मला चौथ्या माझ्या राऊंडला मला कळलं. आणि मग तो प्रवास स्टोरी टेलचा चालू झाला असं झालं.
ओके, पण मग ते जे तो जो तू निर्णय घेतलास, कारण तू जसं म्हटलंस तेव्हा एकदम सुरुवातीचा दिवस होते स्टोरी टेलचे भारतातले तरी, आणि ऑडिओ बुक्स किंवा हा तो मीडिया कोणाला माहिती नव्हता,
तर
आउट ऑफ कंपल्शन ते तो निर्णय घेतला गेला की आता नोकरी नाही, आता काहीतरी करायचं, की हे तुला खरंच आवडलं होतं आणि तो विचार करून तो निर्णय घेतला गेला होता?
नाही नाही, आता आउट ऑफ कंपल्शन असतं तर मी 5 महिने थांबलोच नसतो खरं सांगायचं तर. म्हणजे त्या 5 महिन्याच्या काळात मला रिपोर्टिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज मुंबईमध्ये पण खूप साऱ्या आल्या, कारण मुंबई अक्षर समुद्र आहे रिपोर्टिंगचा आणि मीडियाचा, पुण्यापेक्षा खूप भयानक एवढ्या गोष्टी आहेत तिथे. तर तिथे मला 2-3 न्यूजपेपर्स मधनं ऑफर होत्या, कारण मला 8 वर्षाचा रिपोर्टिंगचा बॅकग्राऊंड हे होता पूर्णपणे एक्सपिरियन्स होता. त्यामुळे तिथे मला खूप साऱ्या, पण मी थांबलो का होतो, कारण मला काही मनासारखं काहीतरी काम करायचं. आणि मला त्याच व्यतिरिक्त सोलिडेलच्या 1 महिना आधी मला 2 पब्लिकेशन हाऊसेस मध्ये सुद्धा ऍज अ पब्लिशर म्हणून मला ऑफर होत्या मुंबईत. पण मी म्हणत होतो की मला स्वतःच्या आवडीचं करायचं होतं काम. आणि जेव्हा स्टोरी टेलचं जे डिस्क्रिप्शन होतं, तर ते मला स्वतःला खूप, कारण गोष्टी तुम्हाला नव्याने निर्माण करायच्या, म्हणजे पूर्णपणे तुम्हाला रायटर बरोबर पूर्णपणे जे फक्त पब्लिश बुक आहेत त्याच्याच राईट्स घ्यायचे नाहीयेत, तर खास ऑडिओ साठी म्हणून गोष्टी निर्माण करायच्या, आणि ते पण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म हा मराठीचा एक निर्माण करायचा. तर हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि ते मला असं झालं की बस. म्हणजे खरं तर स्टोरी टेल हे नाव नंतर कळलं की ते खूप मोठं नाव आहे, आणि मग त्या म्हणजे तो प्लॅटफॉर्म पण खूप मोठा आहे वगैरे, पण ते जर नसतं तरी मी ते केलं असतं, कारण ते काम मला खूप आवडलं, त्यामुळे प्युअरली प्रोजेक्ट आवडला म्हणूनच मी केलं. आणि मी तेही ठरवलं होतं की 5 महिन्यांनी मला स्टोरी टेल मध्ये मी गेलो, पण मी ठरवलं होतं की अजून मी 5 महिने बघेन नाहीतर परत बॅक टू रिपोर्ट असं मला वाटत होतं. पण ते त्यावेळेला खूप मनासारखा तो प्रोजेक्ट मिळाला, तर चालू झाला तो जर्नी असं झालं.
सुगीत, आपले जे श्रोते आहेत ज्यांना बऱ्यापैकी काही लोकांना माहिती नसेल स्टोरी टेल काय आहे, तर त्यांना स्टोरी टेल बद्दल काय सांगशील तू?
स्टोरी टेल म्हणजे काय? तर स्टोरी टेल हा ऑडिओ बुकचा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर ऑडिओ बुकचं ऍप आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि आता तर तमिळ आणि मल्याळम मध्ये, पण याच्यात या भाषांमधली 24 लाखांपेक्षाही जास्त पुस्तक आहेत. आणि याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे एक तर आपण स्टोरी टेल मध्ये काय आहे, तर जी वेल नोन पुस्तकं आहेत, म्हणजे आता आपण क्लासिक पुस्तकं म्हणतो, पु ल देशपांडे, वपु काळे किंवा मृत्युंजय आहे, छावा, पनगरवाडी, अशी जी प्रसिद्ध पुस्तकं आहेत, त्याचे राईट्स घेऊन आपण ते ऑडिओ फॉर्मॅटमध्ये लोकांना प्रोव्हाइड करतो, हा एक भाग झाला. आणि दुसरा, खास ऑडिओसाठी म्हणून आपण लेखकांकडनं एक्सक्लुसिव्ह गोष्ट लिहून घेतो आणि ती आपण ओरिजिनल सिरीज म्हणून आपण ती प्रेझेंट करतो, हा दुसरा भाग झाला. म्हणजे अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांना आता नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम काय नवीन नाहीये, तर स्टोरी टेल हे ऑडिओ बुकचं नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम आहे असं मी म्हणेन. की ज्यामध्ये आम्ही अक्वायर्ड कंटेंट पण करतो, जसं अमेझॉन किंवा नेटफ्लिक्स मध्ये तुम्हाला फ्रेंड सिरीज बघायला मिळते, कुठली वर ग्रेज अनाटॉमी, सगळ्या तुम्हाला वेल नोन ज्या सिरीज आहेत तुम्हाला त्याच्या राईट घेतल्यात नेटफ्लिक्सने, पण ऍट द सेम टाइम ते स्वतःच माइंड हंटर, नार्को, स्ट्रेंजर थिंग स्वतःच्या सिरीज ते प्रोड्युस करतात, फिल्म सुद्धा प्रोड्युस करतात. सेम पुस्तकांमधलं किंवा ऑडिओ बुक्स मधलं स्टोरी टेल हे नेटफ्लिक्स आहे असं सोप्या भाषेत मला सांगता येईल.
जुने पुस्तक पण ऑडिओ बुकच्या फॉर्मॅटमध्ये स्टोरी टेलवर असतात, प्लस नवीन पुस्तकं जे फक्त स्टोरी टेल साठी तयार केलेले असतात ते पण आहेत.
येस, ते सुद्धा आहेत. प्लस आता आपण पॉडकास्ट सुद्धा आणतोय, म्हणजे जसं आता आपण आता पॉडकास्ट माध्यमातूनच बोलतोय, पण आपण वेगवेगळ्या टॉपिक ओरिएंटेड, म्हणजे आता हिस्ट्री किंवा सायन्स किंवा महिलांविषयी खास हार्डकोर, मग त्यातल्या लोकातले ते लोक तज्ञ येऊन त्याच्यावरती बोलतील. मग आता आपण दोन पॉडकास्ट ऑलरेडी केले सुद्धा, सेक्स वर बोल बिंदास नावाचा सेक्स वरती होता आणि पालकांची शाळा पेरेंटिंग वरती शुभा भागवता बरोबर पॉडकास्ट. तर मग पॉडकास्टही आहेत, ऑडिओ बुक्सही आहेत, आणि ते म्हणलं तसं की ओरिजिनल सिरीज पण आहेत, प्लस पुस्तकं सुद्धा आहेत जी प्रस्थापित आपण म्हणतो ना पब्लिश पुस्तकं असे सुद्धा आहेत.
बरोबर. पण जनरली सुकीर्त, पुस्तक म्हटलं की बरेच जे म्हणजे ज्यांना पुस्तकांची आवड असते किंवा वाचक जे असतात त्यांचं असं टिपिकल म्हणणं असतं की नाही पुस्तक म्हणजे पेपरबॅक, त्यात किंडल किंवा ऑडिओ बुक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना ते असं थोडस तुच्छ समजतात. तर बस हे स्टोरी टेल वरचे जे ऑडिओ बुक्स किंवा ओरिजिनल सिरीज आहेत ते नेमकं कोणासाठी आहेत आणि कोणासाठी नाही आहेत?
खरं तर या सगळ्यांसाठीच आहेत. आणि मी म्हणतो तसं की अगदी बरोबर आहे की पुस्तक म्हणल्यावरती लोकांना असं ते असतं, तर तो ना खूप इमोशनल गोष्ट पण असते, तो पुस्तकांचा वास आणि ते पकडल्यावरती तो फील येणं वगैरे या गोष्टी आहेत. आता हा जेव्हा आम्ही काम करायला चालू केलं होतं तेव्हा सुद्धा हा गैरसमज बऱ्याच लोकांना, म्हणजे जे प्रकाशक आहेत आपले पुस्तकाचे त्यांना पण झाला होता, तर तो गैरसमज आम्ही बऱ्यापैकी दूर केला. की मला असं म्हणायचं की असं जे असतं ना की आता ऑडिओ बुक्स आली किंवा किंडल आली म्हणजे आता पुस्तकं बंदच होणार का, किंवा आता नाही का लोक वाचायचंच बंद करणार, स्मार्टफोनमुळे लोक ऐकणारच, अशा एक खूप सतत चर्चा आपण ऐकतो. पण मला असं म्हणायचं की आमचं इथे उलट आहे, आणि हे आम्ही स्वतःच्या म्हणजे युरोपमध्ये त्या एक्सपेरिमेंटला त्या अनुभवावरनं आम्ही सांगतोय की पुस्तकं ऐकण्या म्हणजे ऐकल्याने पुस्तकं वाचन वाढणार आहे. कारण साधी गोष्ट आहे, आता पुस्तकं कोण ऐकतंय आमच्याकडे? मॅक्सिमम जे आमचे आहेत ना जे लिस्नर आहेत, सबस्क्रायबर जे आमचे आहेत, ते असे आहेत की जे हार्डकोर वाचक नाहीयेत, ज्यांनी पुस्तक ऐकायला चालू केलं. आणि मग जेव्हा तुम्ही पुस्तक ऐकायला चालू करता तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी गोडी निर्माण होते आणि तुम्हाला असं वाटतं की आपण पुस्तक विकत घेऊया.
बरं,
तुम्हाला पुस्तकाविषयी म्हणजे साधी अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, हॅरी पॉटरचं पुस्तक हे हॅरी पॉटरचे चित्रपट बघितल्यानंतर लाखो लोकांनी घेतले. जर चित्रपटच आला नसता, म्हणजे तुम्ही असं म्हणला असतात का ह्या चित्रपटाला तर पुस्तक कोणीच वाचणार नाही, तर तसं नाहीये. जेव्हा चित्रपट लोकांनी बघितला तेव्हा त्या गोष्टीविषयी प्रेम निर्माण झालं, लेखकाविषयी प्रेम निर्माण झालं, आणि मग तुम्ही पुस्तक विकत घेतलं. सेम ऑडिओ बुकच्या बाबतीमध्ये अशीच गोष्ट आहे. उलट म्हणजे छापील पुस्तक आणि ऑडिओ बुक्स या एकमेकांना पूरक पोषक गोष्टी आहेत. साधी गोष्ट, पुलं हे आपल्याला कशामुळे जास्त कळले, म्हणजे अगदी मास लेवलला कशामुळे कळले, तर त्यांच्या कथाकथनांमुळे. बरोबर आहे, त्यांचं जे व्यक्तिवल्लीतली कथाकथन आहेत ते जेव्हा मी बघितलं ऐकलं तेव्हा मला वाटलं की अरे हे मस्त आहे, मग मला यांचं पुस्तक पण बघायचं, मला यांचं नाटक पण ऐकायचं, असं ते होतं. त्यामुळे या गोष्टी पूरक आहेत. म्हणूनच स्टोरीटेल आम्ही आमच्या 5 कादंबऱ्या छापल्या सुद्धा मेनका प्रकाशन आणि रोहन प्रकाशनतर्फे. आता आता काय आम्ही ऑडिओ बुक्स मग का छापल्या, इवन स्वीडनची जे हार्डकोर स्वीडिश कंपनी आहे स्वीडन, त्यांचं स्वतःचं पब्लिकेशन हाऊस पण आहे. कारण ते जेव्हा तुम्ही ऐकता ना गोष्ट तेव्हा तुम्ही पुस्तकं पण वाचता. म्हणजे आता साधे उदाहरण सांगायचं तर माझी बायको उर्मिला जी आहे ती काय किंवा आम्ही दोघंही आम्ही काय हार्ड कोर इंग्लिश साहित्य इंग्रजी साहित्याचे वाचक नव्हते, कारण आम्ही दोघंही मराठी माध्यमातले, त्यामुळे मराठीच वाचायचं, त्यामुळे इंग्लिश नको तो अभ्यासच वाटायचा, इंग्लिश कधी बाबा वाचणार. पण आता आम्ही ऑडिओ बुक ऐकायला चालू केलं आणि मग आम्ही स्वतःला ऐकण्यास सुरुवात केली, आणि मग तिला तर मग तिने सपाटाच लावला, मग गर्ल बॉस खूप सारी मेरी कॉन्डोचो. आता हे लेखक आम्हाला ना ऑडिओ बुक्स मुळे कळले, आणि आता आम्ही जेव्हा बाहेर होतो तेव्हा आम्ही इंग्रजी शेल्फ पुस्तकांचं पण चाळायला लागलोय, कारण क्युरिओसिटी निर्माण झाली ना की अरे हे पण. त्यामुळे मी म्हणेन की ज्यांना वाचायचा कंटाळा आहे ती लोक ऑफकोर्स पहिल्यांदा येतात ऑडिओ बुक्स कडे, पण ते वाचक होतात. आणि जे हार्डकोर वाचक आहेत ते तर तुम्ही ऐकू शकता असे.
सुकिर, तू जसा मगाशी म्हटलंस की ऑडिओ बुक्स तर आहेतच, त्याच्या व्यतिरिक्त पॉडकास्ट तुम्ही करताय किंवा ओरिजिनल ओरिजिनल सिरीज आहेत, तर ऑडिओ ॲज अ प्लॅटफॉर्म किंवा ऑडिओ जे पूर्ण फॉर्मॅट आहेत त्याचं भविष्य काय आहे?
बरोबर. त्याचं भविष्य आता अगदीच म्हणजे आता प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर गेल्या एका वर्षामध्ये आमची जी स्टोरीटेलची जी ग्रोथ आहे, स्टोरीटेल इंडिया भारतामध्ये जी आमची ग्रोथ आहे ती 7 पटीने झाली. कारण लोकांना आवडत आहेत गोष्टी आणि आता या गोष्टी खूप झपाट्याने ग्रो होत आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की आपण ना आता म्हणजे आता आपला लाईफ पण असं आहे म्हणजे आपण रोजचं आयुष्य की आपण ट्रॅव्हलिंग मध्ये बराच सध्या लॉकडाऊन मध्ये आपण नाही ट्रॅव्हलिंग केलं पण ट्रॅव्हलिंग बऱ्यापैकी करतो आपण किंवा वेळेची कमतरता आहे. आणि मग अशा वेळी असं होतं की ऑडिओ बुक ही काय बसून ऐकण्याची गोष्ट नाहीये. तुम्ही प्रवास करताना, स्वयंपाक करताना, घर आवरताना असं तुम्ही ऑडिओ बुक ऐकता
त्यामुळे
तुमचा तो ती युटिलाइज होतं आणि मग नुसत्या गाणी आणि या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण पुस्तक मी संपवतो. त्यामुळे ही खूप ना सवयीची आणि ऍडिक्टिव्ह गोष्ट आहे. एकदा तुम्हाला ती सवय लागली ना की तुम्ही मग ती सोडत नाही. त्यामुळे आता आमचा जो सबस्क्रायबर बेस आहे तो म्हणजे आणि लॉकडाऊनचा म्हणजे खरं झालं तर आम्हाला फायदा झाला कारण बऱ्याच लोकांनी फर्स्ट टाइम ट्राय केलं ऑडिओ बुक. कारण बघून कंटाळा आला होता ना आणि पुस्तक वाचून सुद्धा वेगळं पाहिजे आणि आम्हाला खूप जोरदार रिस्पॉन्स मिळाला. आणि आता आमच्याशी जे लेखक जोडले गेले आहेत ते आता खूप छान बरेच लेखक आम्हाला जोडले गेलेत आणि आता गरज आहे म्हणजे खूप साऱ्या नवीन गोष्टींची आणि याची गरज आहे. आणि आता खूप सारे प्लॅटफॉर्म म्हणजे आता स्टोरीटेल हा पहिला प्लॅटफॉर्म आहे की जो रिजनल लँग्वेज मध्ये पण आहे आणि इंग्लिश मध्ये पण आहे आणि आम्हाला खूप चांगला आमचा आता म्हणजे आम्ही असं एक्सपेक्ट करतोय की जो हजारांमध्ये आमचा देश आहे सबस्क्रायबरचा तो लाखोंमध्ये पोहोचेल. एकाच वर्षामध्ये लाखोंमध्ये पोहोचेल असा आम्हाला विश्वास वाटतोय. कारण म्हणलं तसं की ग्रोथ हे ऑडिओ कन्झम्पशन किंवा सबस्क्रायबर हे 7 पटीने वाढले एका वर्षामध्ये. त्यामुळे पुढच्या 2 वर्षामध्ये ते अजून वाढेल. कारण आता बघतोय आपण जिओ आणि सगळ्यामुळे डाटा आपल्याला आता आरामात मिळतोय. त्यामुळे आता ही गोष्ट खूप साधी गोष्ट आहे. आता आपण दोघं पण पॉडकास्ट आणि ऑडिओच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचतो. बरोबर
आहे.
हे आधी 1-1.5 वर्षापूर्वी पण नव्हतं. त्यामुळे पॉडकास्ट असतील, ऑडिओ बुक्स असतील किंवा आपली पब्लिश्ड पुस्तकं ऑडिओ स्वरूपात असतील याला खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. कारण कसं आहे शेवटी हे ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे ना याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी याच्यात तुम्हाला थेट कळतं कोण लोक आहेत, किती ऐकतायत, किती वेळ ऐकतायत, कुठलं पुस्तक ऐकतायत. त्यामुळे डाटा सगळा आमच्याकडे आहे आणि रादर आम्ही पण खूप साऱ्या गोष्टी आणतोय कारण लोकांचा तितका चांगला रिस्पॉन्स मिळतोय. मला असं वाटतं की हे आता खूप वाढेल आणि एक नवीन प्लॅटफॉर्म लेखकांसाठी आणि सगळ्या कंटेंट क्रिएटर्ससाठी हा मिळालाय जो फक्त व्हिज्युअल पुरताच मर्यादित होता.
बरोबर. पण इन टर्म्स ऑफ म्हणजे फिगर्स आपण समजा म्हटलं तर किती इंडस्ट्री किती मोठी आहे इन टर्म्स ऑफ टर्नओव्हर म्हणा किंवा इन टर्म्स ऑफ लिस्नर्स म्हणा आणि त्याचे ग्रोथ काय एक्सपेक्ट करते इंडस्ट्री.
आता आता कसं आहे की मी त्या नॉर्म्स प्रमाणे मी एक्झॅक्ट फिगर सांगू नाही शकत. तुम्हाला कुठलाच रिझल्ट तुम्हाला एक्झॅक्ट लिस्नर किंवा सबस्क्रायबरची फिगर सांगणार नाही. मी टेंटेटिव्ह सांगतो मी तुम्हाला. आता स्टोरीटेल जे आहे ते आता 20 देशांमध्ये आहे. 20 देशांमध्ये 20 कंट्रीज मध्ये आणि 20 कंट्रीज मिळून आमचे जवळजवळ 2 मिलियन पेड सबस्क्रायबर आहेत जे लोक पैसे पे करतात महिन्याला. 2 मिलियन म्हणजे 20 लाख असे सबस्क्रायबर्स आहेत की जे पे करतात. आणि भारतामध्ये आता आम्ही येऊन फक्त 2.5-3 वर्ष म्हणजे लॉन्च करून स्टोरीटेल आता 3 वर्ष होती. तर या 3 वर्षामध्ये मी असं सांगेन की आमची फिगर म्हणजे हजारांमध्ये आहे की जे लोक पैसे पे करतात आणि तुम्ही पेड प्लस फ्री सबस्क्रायबर्स म्हणजे जे ट्रायल पिरियड मध्ये आधी जर पकडले तर 3 लाख पण क्रॉस करतात अशी आमची फिगर. आणि जी ग्रोथ जी मी म्हणली ना की जी सुरुवात आम्ही केली होती आणि तसं बघायला गेलो तर आम्ही सोशल मीडिया आणि याच्यावरच मार्केटिंग किंवा ऑनलाईन करतो असं काय टेलिव्हिजन मास लेवलचं काय असं आम्ही आमचं केलेलं नाही.
ऍडव्हर्टायझिंग
लोक आले आहेत ती बरीचशी लोक ही एकमेकांना स्प्रेड करून की बाबा मला ऐकायला आणि लॉयल मिळतात जे आम्हाला. आणि मला सगळ्यात अन्न या गोष्टीचा होतो की मराठीला रिजनल लँग्वेज मध्ये मराठीला जोरदार रिस्पॉन्स कारण आपलं तर कल्चरच आहे मराठी आपल्या लोकांना चांगल्या गोष्टी आपण कंटेंट चांगला असणं खूप गरजेचं असतं मराठीमध्ये. आपण कुठलाही नाटक असेल, चित्रपट असेल, आपला कंटेंट कायम आपला किंग
बरोबर
मराठीत. तर मराठी तर जोरदार लोकांनी उचलून धरलाय आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स होतोय. आणि मला पैशांमध्ये सांगता नाही येणार, पण आता स्टोरी टेल सोडलं तर ऑडिओ ऑडिबल पण अमेझॉनचं आहे ते आता एस्टॅब्लिश होतंय. पण ऑडिबल जे आहे ते इंग्लिशमध्ये जास्त स्ट्रॉंग आहे आणि स्टोरी टेल जे आहे हे रिजनल लँग्वेज मध्ये जास्त स्ट्रॉंग. आता हे दोन प्लेअर तरी खूप चांगल्या पद्धतीने होतात. प्लस बाकीचे पण आता आयबीएम पॉडकास्ट सारखे आहेत की जे फक्त पॉडकास्ट वरती काम करणारे आहेत. कुकू एफ एम पण आहे की जे करतात. जसं स्टोरी टेलचं आम्ही स्वतःच ऑडिओ बाईट्स नावाचं पण नवीन ऍप काढलं की जे फ्री ऍप आहे. तर तुम्हाला 10 गोष्टी तुम्हाला फक्त ऐकता येतात महिन्याला. त्यामुळे ही जी ग्रोथ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि ती पुढच्या 2 वर्षात तर अजून मोठ्या प्रमाणात वाढते.
ओके, पण कधीतरी युट्यूबला कॉम्पीट करू शकेल?
नाही, मी म्हणेन युट्यूबला कॉम्पीट पेक्षाही ना, मी म्हणलं तसं की कॉम्प्लिमेंट होईल. कारण जो युट्यूबचा आहे तो युट्यूबचा असतो आणि जो ऑडिओ बुक ऐकणारा जो आहे तो ऑडिओ बुकचा. म्हणजे आता आता इव्हन व्हिज्युअल मध्ये सुद्धा आता मला कसं असतं, म्हणजे कोणी ना माध्यमाशी लॉयल नसतं तर त्या कंटेंटशी लॉयल असतं. म्हणजे मी नेटफ्लिक्सशी लॉयल नाहीये तर नेटफ्लिक्सच्या ज्या काही सिरीज आहेत कशामरच्या त्यासाठी मी नेटफ्लिक्स सबस्क्राईब करतो. बरोबर आहे. आणि मी नेटफ्लिक्स जरी केलं तरी मी अमेझॉन प्राईम पण बघतो कारण मला तिथल्या पण मला काही सिरीज तिथे बघायच्या. सेम असते की जरी युट्यूब तुम्ही बघत असाल आणि स्टोरी टेलरवरचे तुमच्या आवडीची काही पुस्तकं आहेत, पॉडकास्ट आहेत, तर तुम्ही युट्यूब पण बघाल कन्झ्युम करा आणि ऍट द सेम टाइम तुम्ही स्टोरी टेल पण कन्झ्युम करा. त्यामुळे मी म्हणेन तसं की आणि आता एक प्लॅटफॉर्म दुसऱ्या प्लॅटफॉर्मला मोठा करायला मदत करतो ना. म्हणजे आता आम्हाला खूप सारा चांगला रिस्पॉन्स युट्यूब इंटिग्रेशन मधनं सुद्धा मिळाला. म्हणजे आम्ही जे स्टोरी टेल काय आहे हे युट्यूबर्स थ्रू इंटिग्रेट करून जे मांडलं त्यामुळे खूप सारे सबस्क्रायबर्स आम्हाला तिथून आले. कारण जो युट्यूबवरती कंटेंट कन्झ्युम करतो त्याला ऍप्स काय नवीन नाहीयेत, त्यामुळे तो आपला मोठा टीजी आहे. त्यामुळे मी म्हणेन की कॉम्पिट पेक्षाही एकमेकांना ते ग्रो करायला मदत करतील असं मला वाटतं.
तू जसा मगाशी म्हटलंस की बऱ्याच लेखकांना नवीन प्लॅटफॉर्म मिळणार आहे किंवा असं, तर ही ऑडिओ इंडस्ट्री एज अ करिअर म्हणून कोणी बघत असेल तर काय काय ऑप्शन्स याच्यात आहेत?
ओके, आता जनरली ऑडिओ इंडस्ट्री म्हणलं की आपल्याकडे पहिल्यांदा लोकांना असं ते ऑडिओ म्हणजे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हे खूप असं छान वाटतं की ते करावं असं वाटतं आपल्या बऱ्याच जणांना. आणि म्हणजे व्हॉइस ओव्हर मध्ये मला मला लेखनापेक्षा सगळ्यात जास्त जे मेसेजेस किंवा मेल येतात ते व्हॉइस ओव्हर साठी जास्त येतात. तर व्हॉइस ओव्हर हा एक भाग झाला. पण मी म्हणेन की व्हॉइस ओव्हर आणि लेखन हे दोन मेजर भाग आहेत की यामध्ये स्कोप जास्त आहे. पण परत व्हॉइस ओव्हर मध्ये अशाच लोकांना प्रायोरिटी दिली जाते की ज्यांना ऍक्टिंग बॅकग्राऊंड. बरोबर आहे. म्हणजे ज्यांना थिएटर आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जे कारण आपण म्हणतो ते वाचन, तर ते वाचन नाहीये तर ते इनॅक्ट करणं. म्हणजे पुस्तक जे आहे
नुसतं वाचन खूप ड्राय होईल लोकांना. हा, ते हे नाही, सुरुवातीचे ऑडिओ बुक्स समजा ऐकले तर त्याच्यावरनं लक्ष देईल
आपल्याला. आणि त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला कसं आहे की फक्त वाचन नाही तर तुम्हाला इनॅक्ट आहे, परत तुम्हाला तो कंटेंटची समज पण पाहिजे. बऱ्याच लोकांना आपलं काय वाटतं की नाही आवाज छान असला की झालं, तर आवाज छान हा क्रायटेरिया नाहीये. कारण आवाज सगळ्यांचाच छान असतो. प्रत्येकाच्या आवाजाचं टेक्स्चर वेगळे, ते युनिक आहे. त्यामुळे प्रत्येकाचा आवाज हा छानच असतो. आवाजापेक्षाही तुम्हाला त्याची समज किती आहे, तुम्हाला ते इनॅक्ट किती करता येईल. जसं नाटकामध्ये असतं तुम्हाला की फक्त पाठांचा उपयोगाचं नाही, तर तुम्हाला ते इनॅक्ट तुम्हाला ते समजून तुम्हाला ते व्यक्त करता आलं पाहिजे इफेक्टिव्हली. त्यामुळे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये व्हॉइस ओव्हरच्या पण आता खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण परत तिथे जो माणूस खूप थिएटर करतोय, स्ट्रॉंगली ऍक्टिंग मध्ये आहे, त्याला प्रायोरिटी कधीही मिळते. तर ते आहे. दुसरा संधी जी आहे ती सगळ्यात जास्त मी म्हणत असं की लेखनासाठी खूप जास्त संधी. कारण आपल्याकडे कसं होतं आतापर्यंत की फिक्शन रायटर जो आहे, म्हणजे ज्याला फिक्शन लिहायचं आहे त्याला पैसे, म्हणजे पैसे कमवण्यासाठी, म्हणजे आता आपल्याकडे हौशी पण आपण बरेच लोक आता लिहितात किंवा स्वतःचं सेल्फ पब्लिश पुस्तक पण करतात. पण पैसे कमवण्यासाठी फक्त दोन साधनं होती, ते म्हणजे चित्रपट आणि आणि सिरियल्स. बरोबर आहे. ही दोनच
बरोबर.
त्याशिवाय आणि प्रत्येकाला आणि कसं चित्रपट आणि सिरियलची प्रोसेस खूप मोठी आहे. एखादा चित्रपटाला फायनान्सर मिळवून तो ती तुमची स्क्रिप्ट ही खूप टेक्निकल बाजू पण आहेत त्याच्यामध्ये, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रस्थापित लेखक सुद्धा वर्षाला एकच चित्रपट लिहितात. बरोबर आहे. मग ते काय आपल्याला आणि त्याचं पण काय अर्थकारण असं नाहीये की तुम्ही फक्त चित्रपटावरती पैसे जगू शकता म्हणजे असे अगदीच बोटावर मोजण्यासाठी असतील पण मेन तसं तुम्ही नाही करू. पण ऑडिओ बुक मध्ये कसं आहे की सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की मी म्हणलं तसं की नवीन नवीन गोष्टी आपण दर महिन्याला घेऊन येतोय त्यामुळे सतत तुम्हाला रिक्वायरमेंट असते नवीन गोष्टींची. आणि त्यामध्ये दोन प्रकार आहे की एकतर नॉवेलसाठी की म्हणजे मोठा 10 एपिसोडिक कंटेंट जो असतो की 200 पानांचा किंवा 10 एपिसोड जनरली आमची स्टँडर्ड ओरिजिनल सिरीज जी असते ती 10 एपिसोडची असते साधारण एक पाऊण ते एक तासाचा एक भाग म्हणजे साधारण 6 ते 7 हजार शब्दांचा एक भाग अख्खी 10 भागांची सिरीज 60 हजार शब्दांची ती सिरीज होते. आणि प्लस आम्ही शॉर्ट स्टोरीज पण करतो. शॉर्ट स्टोरीज म्हणजे एका तासाची एक गोष्ट 6 हजार शब्दांची एक गोष्ट आणि त्या आम्ही खूप सारा रिपीट करतो. त्यामुळे जे फिक्शन रायटर्स आहेत की ज्यांना फिक्शन मध्ये लिहायचं आहे त्यांना खूप मोठी संधी आहे ऑडिओ बुक्स मध्ये. म्हणजे मी असं सांगेन की आता बरेचसे आमचे लेखक आहेत जे रेग्युलरली आमच्यासाठी लिहितात आणि असं नाही ना की तुम्ही एकदा लिहिलं की संपलं. तुम्हाला ते रेग्युलरली तुम्हाला नवीन 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 गोष्टी तुम्हाला द्यायला लागतं. तर त्यामुळे मी सांगेन की सगळ्यात जास्त जो स्कोप आहे हा फिक्शन रायटर्ससाठी कधीही जास्त आहे स्टोरीटेलसाठी म्हणून किंवा ऑडिओ बुक माध्यमांसाठी.
पण मगाशी तू जसं म्हटलं होतास की थिएटर करायचं म्हणजे स्टेजवर काम करणं हे सगळ्यात ग्लॅमर असतं किंवा त्याला सगळ्यात जास्त ग्लॅमर मिळतं. तसंच ऑडिओ फॉर्मॅट म्हणा किंवा कुठल्या ह्याच्यात बॅकएंड साठी तू जसं म्हटलंस की व्हॉइस ओव्हरसाठी सगळ्यात जास्त इन्क्वायरी जातात त्यानंतर लेखनासाठी तू जसं म्हटलंस तसं. बट बॅकएंडमध्ये काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्यात एडिटिंग म्हणा किंवा असे त्याच्यात कोणी करिअर म्हणून बघू शकतं का?
अगदीच. म्हणजे एडिटिंग हा पण खूप मोठा फॅक्टर आहे की कारण एडिटर्स खूप कमी आहेत आपल्याकडे. आणि ते एडिटिंग ते कशा पद्धतीचं एडिटिंग पाहिजे तर एखाद्या गोष्ट जी लिहिली आहे तर ती लोक ऐकणार आहेत तर ती ऐकणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रिप्ट वर काम करायला लागतं. जसं आकाशवाणीची स्क्रिप्टिंग वरती जे काम चालतं की तुम्ही जे शब्द तुम्ही बोली भाषेतले तिथे म्हणजे लिहिलं गेलं पाहिजे बरोबर आहे किंवा मी जे लिहिणार आहे ते लोक वाचणार नाही आहेत तर ते ऐकणार आहेत तशा पद्धतीने त्याचं एडिटिंग अपेक्षित असतं. मग सीन्सची रचना असेल किंवा ओव्हरऑल क्राफ्टिंग असेल तर ते तशा पद्धतीने अपेक्षित असतं. त्यामुळे एडिटर्स आणि ट्रान्सलेटर्स कारण आता बऱ्याच वेळा आम्ही काय करतोय की बऱ्याच ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या दोन्ही भाषा म्हणजे इंग्रजीतल्या मराठीत होतात मराठीतल्या हिंदीत होतात असं ट्रान्सलेशन पण होतं आणि मग ते ट्रान्सलेशन जे आहे ते फिक्शनचं ट्रान्सलेशन आणि मग ते नुसतं शब्दशः टेक्निकल ट्रान्सलेशन करून चालत नाही तर तो भावानुवाद असतो. म्हणजे तो भाव समजून किंवा ते अडॅप्ट करायला लागतं. तर त्यामुळे तुम्हाला क्रिएटिव्ह पण माइंड लागतं ऍट द सेम टाइम भाषेचं पण नॉलेज लागतं. त्यामुळे मी म्हणेन की ज्यांना भाषांतर किंवा ज्यांना अनुवाद करायला इंटरेस्ट आहे ते लोक किंवा ज्यांना एडिटिंग करायचे ते आणि प्लस पोस्टर डिझाईन कारण आपण शेवटी कव्हर बनवतो ना त्याचं त्यामुळे तसं तो क्रिएटिव्हली म्हणजे थंबनेलला खूप महत्व आहे. आपण युट्यूबमध्ये पण बघतो थंबनेल वरती लोक ठरवतात की क्लिक करायचं की नाही. तर असे आपण आर्टिस्ट जे असतील जे खूप छान थंबनेल आर्टवर्क तर त्यालाही खूप चांगला स्कोप आहे आणि ही हे प्रोजेक्ट सतत निघत असतात त्यामुळे त्याला या कामांना खूप चांगला म्हणजे बॅकहेंड जर आपण म्हणलं तर या कामांसाठी चांगला स्कोप.
ओके ग्रेट. तू मगाशी जसं म्हटलंस की मराठीला खूप जास्त याच्यात म्हणजे प्रतिसाद आहे तुमच्या याला तुमची टीम बघितली किंवा जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पण मराठीतले बघितले मृणाल कुलकर्णी असेल किंवा संदीप खरे असे मोठे मोठे लोक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करतात आहे स्टोरी टेलर सध्या. तर मराठी किंवा इतर रिजनल लँग्वेज याचं भविष्य काय आहे कंटेंट क्रिएशन या इंडस्ट्रीमध्ये?
मी म्हणलं तसं की ऑडिओ बुक मध्ये आता कसं आहे की ऑडिओ बुक मध्ये जर तू बघायला गेलास तर आता US आणि युरोप मध्ये इंग्रजी ऑडिओ बुक प्लॅटफॉर्म हे जोरदार प्रस्थापित प्लॅटफॉर्म आहे. कारण तिथे कसं कल्चर आहे ते ऐकायचं किंवा इवन युरोपियन लँग्वेजेस पण म्हणजे आता स्टोरी टेल खूप स्ट्रॉंग आहे युरोपमध्ये कारण तिथे ना म्हणजे तिथे फक्त खूप साऱ्या अशा ऑडिओ बुक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहेत आणि तिथे जनरली माणसांना रोज ऍव्हरेज 1 ते 2 तास लोक ऐकतात मिनिमम. इतकी सवय इतकं त्यांच्या सवयीचा भाग येतो ते ऐकणं. तर ते तिथे का कारण ते रुजलं गेलं कारण तिथे तुम्हाला ऑप्शन्स मिळाले. आपल्याकडे रुजलं का नाही गेलं कारण आपल्याकडे आता पुलं वपू काळे यांच्या नंतर आपल्याकडे चांगल्या कथाकथनाचे किंवा प्रोफेशनल लेवलला कथाकथनाचे कसलेच प्रयोग झाले नाहीत त्यामुळे आपल्याला ऐकायला काही ऑप्शन्स नव्हतं. म्हणजे आपण परत जुनच तेच म्हणजे 80s 90s मधलंच ऐकत होतो शिरीष कणेकर असेल, बाबासाहेब पुरंदरे, ती ठरलेली. कारण असा काही नवनवीन कंटेंट नव्हता. पण आता जेव्हापासून आम्ही त्यामुळे लोकांमध्ये भूक होती, आवड होती, फक्त ऑप्शन्स नव्हते. आता स्टोरीटेलच्या माध्यमातून जेव्हा आम्ही खूप सारे ऑडिओ बुक्स देतोय लोकांना आणि खूप साऱ्या नवनवीन गोष्टी देतोय, तर आम्हाला दिसतंय की तो ग्रॅज्युअली ना रोजचा लिस्नरशिपचा ग्राफ वाढत चालला आणि खूप सारे लोकांना आता सवय लागली. म्हणजे मला असे पण लोक भेटले किंवा आम्हाला मला मेसेजेस आले की आम्ही जसं आपण बिंज वॉच करतो म्हणजे बसल्यावर एंटायर सिरीज संपवतो, तसं बिंज लिस्निंग हा प्रकार चालू झालाय की मी गोष्ट ऐकायला घेतली ती मला इतकी आवडली की मी पहाटे 3 झोपलो आणि मी अख्खी गोष्ट ती संपवली. तसं आपल्याला कादंबरीच्या बाबतीत होतं की मी अख्खी वाचून संपवली तेव्हा मला राहवलंच नाही. आणि आम्ही तेच आमचं खरं तर म्हणतं की उद्दिष्ट आहे की तुम्ही गोष्टी अशा पद्धतीने बनवा की तुम्ही एकदा चालू केल्यावर तुम्हाला ती संपवीशीच नाही वाटली पाहिजे. तर त्यामुळे आणि सगळ्यात काय माहिती का, लोकांना ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या भाषेत हव्यात. म्हणजे आता जो मराठी माणूस आहे जो इंग्रजीमध्ये जरी काम करत असला, अमेरिकेत जरी काम करत असला, अमेरिकेत काम करताना सुद्धा त्याला मराठीच ऐकावं असं वाटतं. कारण आपण खूप जास्त कनेक्टेड आहोत आपल्या भाषेशी आणि आपल्या गोष्टींशी. त्यामुळे जरीही हार्डकोर इंग्लिश म्हणजे अमेरिकेत किंवा आयटी मध्ये किंवा पुणे मुंबई सारख्या मेट्रोमध्ये काम करणारे लोक जे असतात त्यांना आपल्याच भाषेत ऐकायला आवडतं. त्यामुळे रिजनल भाषेला खूप जास्त रिस्पॉन्स आहे आणि स्कोप आहे. कारण इंग्रजी ऑलरेडी एक्झिस्टिंग अक्वायर्ड पुस्तक पण भरपूर आहेत. कारण स्टोरी टेल ग्लोबल असेल तर तिथे भरपूर पुस्तकं आहेत आणि इंटरनॅशनल कॅटलॉग आहे ना आपल्याकडे. म्हणजे अगदीच बिकमिंग पासून जी खूप वेल नोन सगळी पुस्तकं मोटिवेशनल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बिझनेस यामध्ये ऑलरेडी आहेतच. पण आपल्याकडे लोकांचा कधी कल हा मराठी म्हणजे मराठी लोकांचा कल हा मराठी भाषेकडे खूप जास्त आहे. त्यामुळे सुद्धा आम्ही आता पॉडकास्ट का करतोय, कारण आम्हाला असं झालं की आपल्या भाषेतले पॉडकास्ट पाहिजे. किंवा आता आम्ही नॉन फिक्शन मध्ये पण आम्ही मेडिटेशन आणि या विषयांवरती आता आम्ही पॉडकास्ट करतो. कारण इंग्लिशमध्ये आहेत ऑलरेडी पण लोकांना मराठीत हवे आणि आम्ही ते मराठीत केल्यावर आम्हाला कळलं की जोरदार लोक क्लिक करतात आणि ऐकतायत ते. त्यामुळे उलट मी त्यांना म्हणेन की रिजनलला फिक्शन मध्ये आणि नॉन फिक्शन दोन्हीमध्ये फिक्शनमध्ये जास्त खूप जास्त स्कोप आहे. आणि तेच आहे की तुम्ही त्यांची भूक निर्माण केली की मग ती भूक वाढत जाईल आणि ते अजून पण कंटिन्यू वाढत असं ते आहे.
ओके. म्हणजे ओव्हरऑल हे आता आपण समजा बघितलं तर फिक्शनला तू जसं म्हटलंस आणि ऑफकोर्स नॉन फिक्शनला पण रिजनल लँग्वेज मध्ये डिमांड आहे आणि हे आता तरी सध्या तरी काही मोठ्या शहरांपुरतं मर्यादित आहे. जेव्हा ते उर्वरित महाराष्ट्रात जाईल तेव्हा हा प्लॅटफॉर्म अजून ग्रो होणार आहे. आणि हे लेखन किंवा बॅकएंडचे करिअर ऑप्शन्स किंवा हे अजून वाढत जाणार आहेत. पण तू जसं म्हटलंस की बिंज वॉचिंग किंवा बिंज लिस्निंग साठी त्या प्रकारे ती स्टोरी लिहिली पाहिजे किंवा 60,000 शब्द किंवा 6,000 शब्द या सगळ्या गोष्टी, तर हे सगळं कोणाला शिकायचं असेल तर त्यासाठी काही वेगळे म्हणजे काही प्लॅटफॉर्म्स असतात का, कसं अप्रोच कोणी होऊ शकतं
स्टोरी टेल साठी का?
हा नॉट अदरवाईज पण स्टोरी टेल किंवा कोणाच्याही किंवा शिकू कसं शकतात कोणाला शिकायचं असेल तर.
बरोबर. कारण आता आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही पहिल्यांदाच करत होतो हे. म्हणजे स्टोरी टेल ओरिजिनल जे आहे हे भारतात फर्स्ट टाइम आम्ही चालू केलं. पण कसं आहे शेवटी की म्हणजे अगदी मान्य आहे मला की माध्यम बदललं की तुमची भाषा बदलते, तुमची मांडणी बदलते किंवा या गोष्टी सगळ्या तुम्ही त्या तुम्हाला माध्यमाच्या गोष्टी कन्सिडर करून त्याप्रमाणे तुम्हाला लिहावं लागतं. पण काय आम्हाला असं एक वाटतं की हार्डकोर जी गोष्ट आहे ना किंवा मूळ जो कंटेंट आहे ना तो बदलत नाही. तो जर खूप चांगला असेल ना, शेवटी कसं एक क्रिकेट हार्डकोर आहे, त्याचं T20 असेल, टेस्ट असेल, तसं बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच असतात. त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगली आणि मला अजून एक असं वाटतं की आपल्याकडे थोडस ना ओघानी लिहायची सवय जास्त की मला जसं सुचेल तसं मी लिहिन, ही थोडी प्लॅनिंगनी करायची गोष्ट आहे. आता आणि तो थोडासा प्रोफेशनल अप्रोच गरजेचा आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण 500 शब्दांचा काही बरं लेख लिहितो किंवा काही लिहितो तेव्हा आपण ओघात लिहू शकतो. पण जेव्हा तुम्हाला 5,000 शब्दांचा शोधनिबंध लिहायचा असेल तर तुम्हाला तसे मुद्दे काढायला लागतात, त्याची प्रायोरिटी ठरवायला लागते. मग पहिला कुठला चांगला इंटरेस्टिंग मुद्दा आहे. सेम हे गोष्टीच्या बाबतीत आहे की जेव्हा तुम्ही मोठी फिक्शन गोष्ट लिहिता, जरी ती फिक्शन सुचण्यावर असली तरी तुम्हाला गोष्टी प्लॅन कराव्या लागतात की काय बाबा म्हणजे कसा जर्नी असेल कॅरेक्टरचा, पहिल्या एपिसोडमध्ये काय होईल, आणि अशा पद्धतीने तुम्हाला ते क्राफ्ट करावं लागतं. त्यामुळे आम्ही एक पॉडकास्ट केला होता, जर तुम्हाला स्टोरीटेलसाठी लिहायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पिच करायच्या गोष्टी या संदर्भात, आणि त्यामध्ये आम्ही पूर्णपणे प्रोसेस सांगितली होती कशी प्रोसेस आहे. पण त्या व्यतिरिक्त कोणाकडे जर चांगली कॉन्सेप्ट असेल तर आम्ही काय म्हणतो की तुम्ही तुमचा सिनॉप्सिस द्या आम्हाला अख्खी गोष्टीपेक्षाही, आणि त्या सिनॉप्सिस मध्ये आणि कॅरेक्टर बद्दल एक नोट द्या की काय तुमचे कॅरेक्टर्स आहेत, आणि जर तो आम्हाला आवडला तर आम्ही तुम्हाला नक्कीच परत रिप्लाय करू. आणि तो आम्ही ओपन ठेवलाय writeindia@storytel.com. तर त्याच्यावरती writeindia@storytel.com वरती कोणीही मग तुम्ही तुम्हाला अप्रोच होता येईल. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा जे पहिल्यांदा देतात त्यांना आम्ही गाईड पण करतो की काय अपेक्षित आहे गोष्टीतनं, किंवा कशा पद्धतीने जायला पाहिजे, किंवा आम्हाला कुठल्या गोष्टी अपेक्षित आहे, तर त्यांनी कधीही मदत होईल त्या गोष्टींनी.
बर, मी त्या पॉडकास्टची लिंक आपल्या शो नोट्स मध्ये देतो, म्हणजे आपल्या श्रोत्यांना पडेल,
ज्यांना अप्रोच व्हायचे त्यांना ती प्रोसेस पण समजेल. आणि त्यामध्ये कसं आता कसं माहितीये का की आता ऑडिओसाठी किंवा या माध्यमासाठी कसं लिहायचंय, किंवा आता मी म्हटलं की ओरिजिनल ऍडिक्टिव्ह तुम्हाला बिंज लिस्निंग करायला वाटलं पाहिजे, अशा सिरीजसाठी काय पद्धतीने लिखाण अपेक्षित आहे याबद्दल आम्ही एक तास बोललोय जवळजवळ. कारण कसं आहे की आपला विषय हा ओव्हरऑल आहे, कारण त्याच्यात बरेच फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, कारण मग ते त्या टेक्निकॅलिटीज मध्ये आता इथे जाणं म्हणजे आपण डिटेल मध्ये नाही जाऊ शकत, म्हणून मी म्हणलं की त्याच्यामध्ये तुम्हाला जाता येईल. आणि मी म्हणेन की आता बऱ्याच ठिकाणी ना चांगलं तर मी बघतोय हे आणि वाढत पण चाललंय की ऑनलाईन असतील लेखन कार्यशाळा पण खूप साऱ्या आता चालू झाल्या. मास्टर क्लास जे आहे वेल नोन ऍप आणि त्याचा पण तुम्ही सबस्क्रायबर होऊन तिथे पण खूप चांगले त्यांचे वर्कशॉप्स आहेत. म्हणजे ज्या बऱ्याच लोक असे पण आहेत ना की जे नोकरी वगैरे करून ते करतात, तर या लोकांना सुद्धा एक फॉर्मल ट्रेनिंग घेता येईल, आणि मला असं वाटतं की ते घ्यावं, कारण तुम्हाला कधीही टेक्निक समजतात. म्हणजे ऑफकोर्स लिखाण हे तुमच्यामधनं येतं, तुमच्या जगण्यात नाही येतं, तुमच्या अनुभवात नाही येतं, पण शेवटी कसं आहे की तांत्रिक गोष्टी तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं असतं. ते कधीही तुम्हाला मदत करतात तुमच्या लिखाणाला, जास्त सोप्या करतात गोष्टी ते जास्त, त्यामुळे तसेही करता येतील आणि ते करावेत असं मी सजेस्ट करेन तशा पद्धतीत.
आणि एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा होता की जे लोक आता पॉडकास्ट किंवा अदर ऑडिओ माध्यमातून करिअर करू इच्छितात त्यांना एका वाक्यात तू काय संदेश देशील?
ओके, मी एवढंच म्हणेन की खूप सारं बघा, खूप सारं ऐका, खूप सारं वाचा, आणि रोज लिहा काहीतरी. कारण कसं आहे की ही प्रोसेस जी आहे ना, आपल्याला म्हणजे मला तर आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने एक मला एक गोष्ट बोलावीशी वाटते. बऱ्याच वेळा कसं होतं माहितीये का, म्हणजे एखादी कलाकृती असते ना, म्हणजे एखादा लेखक असतो तो 2 महिन्यात एखादी गोष्ट लिहितो, किंवा एखादा नॅरेटर असतो तो 2 तासाच्या परफॉर्मन्स मध्ये खूप उत्तम परफॉर्मन्स देतो, आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे खूपच भारी यांनी केलं. असे बरेच कलाकार आहेत की जे आपण म्हणजे पूर्णपणे मंत्रमुग्ध होतो, पण ती 2 तासाची प्रोसेस नसते, ती खूप वर्षांची असते, त्याची ती तयारी झालेली असते, फक्त ती व्यक्त त्या 2 तासात होते. त्यामुळे लेखकाकडनं जर 2 महिन्यात जरी गोष्ट आली असेल त्याच्या मनामध्ये कुठेतरी ती 1.5 वर्ष मुरलेली असते, 2 वर्ष मुरलेली असते, त्यामुळे ही ना खूप कंटिन्युअस करायची गोष्ट आहे. म्हणजे आता मी जेव्हा गोष्टींवरती काम करतोय लेखकांबरोबर, तेव्हा मी असंख्य अशी नाटकं केली आहेत, असंख्य असे प्रोजेक्ट केले आहेत की जे फेल गेलेत, की ज्याचं काही झालं नाही, एकच प्रयोग झाला, किंवा आम्ही असे खूप सारे कर, पण मी असं नाही म्हणू शकत की ते वाया गेलं. आत्ता मी जेव्हा जे काम करतो ते करताना मला तिथल्या त्या फेल्युअर किंवा त्या सगळ्या प्रोसेसचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या त्या प्रॉब्लेम आता असं झालंय सध्या की सगळ्या गोष्टी अचानक व्हायरल होत असल्यामुळे ना खूप क्विक गोष्टी करायची लोकांना सवय लागली. म्हणजे जे तर मला असं वाटतं की रायटिंग ही प्रोसेस आहे ना ही ती खूप मुरावी लागते, खूप म्हणजे लॉंग प्रोसेस आहे ती, त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये राहणं म्हणजे कंटिन्युअसली करत राहणं गरजेचं आहे. तुम्हाला असं अचानक गोष्टी त्या नाही, म्हणून मी ते एका वाक्यात सांगितलं, खूप सारं वाचा, खूप सारं बघा, आणि खूप सारं लिहा रोज.
मस्त. फक्त आता तू फेल्युअरच्या आणि याच्या गोष्टी केल्या म्हणून एक अजून प्रश्न विचार असा वाटतो की तू जेव्हा लेखकांबरोबर किंवा या सगळ्या ऑडिओ सिरीज बनवायसाठी काम करतोस तेव्हा किती म्हणजे 1 तासाचा किंवा 1 तासाचा एक एपिसोड आम्ही जो ऐकतो तो 1 तासाचा एपिसोडच्या मागे किती वेळाची मेहनत असते?
मी म्हणत असतं की हे डिपेंड्स आहे, काही गोष्टी ज्या आहेत त्या खूपच म्हणजे त्या फास्ट झाल्या, पण कारण त्या लेखकांमध्ये कुठेतरी खूप वर्ष होत्या. म्हणजे इप्सिता नावाची आमची सिरीज आहे किंवा सोंग नावाची नितीन थोरातची सिरीज आहे. तर या सोंग जी आहे तर तो स्वतः सोंग नाचवायचा आणि त्याच्या मनामध्ये ही 2.5-3 वर्षापासून गोष्ट होती. इवन तुषार पण जे आहे तर तो त्या गोष्टीत इप्सितावरती आधीपासून तो प्लॉट आणि त्याच्यावर खूप काम करत होता. त्या डोक्यात पण नव्हतं की स्टोरी टेल साठी करायची, पण जेव्हा आम्ही अप्रोच झालो भेटलो तेव्हा या गोष्टी खूप लवकर झाल्या. पण ऑफकोर्स त्याच्या मागे मेहनत खूप असते, कारण मी म्हणत असं की गोष्टीचं प्लॅनिंगला आम्ही खूप जास्त वेळ घेतो. म्हणजे नक्की गोष्ट काय, सिनॉप्सिस काय आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये काय होणार आहे, किंवा प्रत्येक कॅरेक्टरचा जर्नी काय आहे, तो तसाच का वागेल, मग ठरवून की कुठे आपल्याला छान पद्धतीने प्रश्न आणि हुक पॉइंट कसे पेरता येतील ज्यामुळे ते जास्त अजून रंजक होईल गोष्ट, ती जास्त प्रामाणिक होईल, याच्यासाठी आम्ही खूप जास्त मेहनत घेतो. त्यामुळे सुरुवातीची त्यामुळे एक्झिक्युशन असतो त्याचा कधी कधी वेळ मग क्विक असतो, पण आधीचा प्लॅनिंगला खूप वेळ जातो. त्यामुळे ऑफकोर्स जनरली डिपेंड्स, काही काही गोष्टी 3 महिन्यात झाल्या, पण काही काही गोष्टी अशा पण की ज्याला 2 वर्ष लागली, त्यामुळे इट डिपेंड्स, प्रत्येक व्हेरी होत.
ओके. आणि तुला काय वाटतं की असं अशी वेळ कधी येईल की जेव्हा एखादा लेखक आपलं पुस्तक, नॉन फिक्शन पुस्तक, हे पेपरबॅकच्या ऐवजी ऑडिओ बुक पहिले लॉन्च करेल?
तशी सुरुवात झालीये. आता आपला माहिती आहे का, अच्युत गोडबोले खूप प्रसिद्ध लेखक, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अच्युत गोडबोलेंचं एक एक्सक्लुसिव्ह पुस्तक माय लॉर्ड नावाचं आम्ही घेऊन येतोय स्टोरीटेल वरती.
बर.
आणि ते पहिल्यांदा ऑडिओ बुक मध्ये येत आहे आणि मग ते छापले होणार आहे. आणि अच्युत गोडबोले तर खूप प्रस्थापित आणि खूपच प्रसिद्ध लेखक आहेत आणि नॉन फिक्शन कॅटेगरीमध्येच आहे ते. माय लॉर्ड वकिलांसंदर्भात असं ते आहे. तर तसं येत आहे पुस्तक, त्यामुळे तशी सुरुवात झाली आहे. आता ओरिजिनल सिरीज म्हणजे फिक्शन मध्ये तर आम्ही तसं केलं आधी ऑडिओ, पण आता इव्हन नॉन फिक्शन मध्ये सुद्धा आता हळूहळू तशा गोष्टी सुरुवात झाली आहे व्हायला तशी. आणि आम्ही पण लेखकांना किंवा प्रकाशक संस्था आहेत ना, त्यांना सुद्धा आम्ही हे आवाहन करतोय की जसं तुम्ही आता पुस्तक आम्हाला पिच करता किंवा आम्हाला प्रपोजल तुम्ही देता पुस्तकाचं की हे तुम्ही ऑडिओ कराल, तसं आम्ही म्हणतो की तुम्ही ऑडिओच करा आणि थेट आम्हाला ऑडिओच द्या ना तुम्ही, तसंही चालू शकेल. त्यामुळे असे खूप सारे प्रकाशक जेव्हा आपापले ऑडिओ बुक्स बनवायला लागतील ना, तेव्हा त्याचा खूप प्रसार होईल. आणि मग फक्त स्टोरीटेलच कशाला ना, त्यांना बऱ्याच माध्यमांना ते विकता येईल, फक्त स्टोरीटेल पुरतच मर्यादित. स्टोरीटेलच विकावं त्यांनी चांगली गोष्ट आहे, पण त्यांना ऑप्शन्स पण राहतील. त्यामुळे तो मी म्हणत असतो की ते मार्केट किंवा ते सस्टेनेबल चांगला तो बिझनेस तयार होईल.
बरोबर. तर सुकिर्ता, आपण आपल्या पुढच्या राऊंड कडे बघूया. एका वाक्यात उत्तर द्यायचे.
बर.
एका स्टोरी टेलवर एका बिगिनरला सगळ्यात पहिले सुरू करायचं असेल तर काय त्याने ऐकावं?
मी ओरिजिनल सिरीज मध्ये पेटलेलं मोरपीस आणि अक्वायर्ड मध्ये मृत्युंजय.
तू पेटलेलं मोरपीस सांगितलंच आहे, पण अदर दॅन दॅट स्टोरी टेलवर ऐकलीच पाहिजे अशी एखादी ऑडिओ सिरीज
ऐकलीच पाहिजे. तशा आता कसं आहे की मी एक म्हणलं तर रायटर हर्ड होतील, कारण त्याचीच का नाव घेतलं असं ते होईल. त्यामुळे मी असं एक नाव नाही सांगू शकत. खूप साऱ्या चांगल्या आहेत. इप्सिता चांगली आहे, सिरियल किलर चांगली आहे, औदुंबर पण छान आहे. प्रत्येकाचं हे वेगवेगळे आहे, शेवटी जॉनर आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे असं मला धर्मसंकटात टाकू नका तुम्ही कुठलं विचारून असं होईल. पण या सगळ्याच ओरिजिनल सिरीज छान आहेत. इव्हन पुस्तक पण बरीच, आता पुस्तक मी सांगायची गरज नाही, आपल्याला माहितीच आहेत की वेल नोन छान पुस्तक कुठली आहेत. पण आणि प्रत्येकाची खासियत आहे, जसं चिमणराव आपण लहानपणी ऐकलं होतं, म्हणजे आपण ते टीव्हीवरती बघितलं होतं, पण चिमणरावांच्या गोष्टी दिलीप प्रभाकरांच्याच आवाजात आहेत. किंवा बनगरवाडी जे आहे, चंद्रकांत कुलकर्णींनी स्वतः बनगरवाडीमध्ये अमोल पालेकरांच्या काम केलं होतं आणि त्यांनीच ते वाचलंय. त्यामुळे प्रत्येकाचा नायक असा एक वेगळा, एक युनिक. गोट्या खूप फेमस आहे जे संदीप खरेंनी वाचलंय.
तर
असं अशा गोष्टी बऱ्याच आहेत. सचिन खेडेकरांचं पण आता नवीन येते. अतुल कुलकर्णी पण आमच्या बरोबर हे सोडला गेलाय. सगळ्यात भारी म्हणजे कोसला येत आहे. आपलं कोसला पुस्तक गिरीश कुलकर्णीच्या आवाजामध्ये येत आहे.
तर
हिंदू अतुल पेठेच्या आवाजांमध्ये. तर अशी खूप सारी आहेत जी आपल्याला, म्हणजे आपल्याला लहानपणापासून किंवा आपल्याला आधीपासून माहिती आहेत की ही अभिजात पुस्तक, तर ती पण ऐकता येतील अगदीच.
ओके, मस्त. एक शेवटचा हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय आता की समजा उद्या संध्याकाळी तुला दूरदर्शनवर बोलवलं 8 वाजता आणि भाईओ और बहनो आणि त्याच्या पुढे 1 कोटी भारतीयांना काहीतरी तुला पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा आहे, तर तू काय सांगशील?
मी असा मेसेज देईन की माणूस एकटा सुखी होऊ शकत नाही, आपण सगळे मिळूनच सुखी होऊ शकतो. आणि जसं आपण कर्माला खूप महत्व देतो तसं विचार सुद्धा एक कर्मच आहे, त्यामुळे आपण जर योग्य विचार केला तर ते किंवा पॉझिटिव्ह विचार केला तर ते चांगलं कर्मच आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सुखी होण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं.
मस्त.
आणि ही माझी फिलॉसॉफी नाही, मला क्रेडिट द्यायला पाहिजे म्हणून सांगतो, ही जीवनविद्येची फिलॉसॉफी आहे जी मी खूप मनापासून मानतो. तर त्यामुळे मला असं वाटलं की माझं नाही आहे थॉट हा, ऑफकोर्स हा जीवनविद्येचा थॉट आहे.
बरोबर, पण तुझ्या माध्यमातून आलेला
आहे
आमच्यासमोर. ओके ओके सुकीर्त, तू वेळात वेळ काढून इथे आलास आणि सगळ्या गप्पा मारल्या आपल्या सगळ्यांशी, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.
थँक्स. आणि मला खूप छान वाटलं की हा विषय घ्यावासा वाटला तुला, आणि अशा पद्धतीने इन्स्पिरेशनल कट्टा काढून मी गेस्ट बघितले तर मला स्वतःला खूप छान वाटलं की खूप चांगले आणि सेन्सिबल गेस्ट तुमच्याकडे आले. तू मला बोलवलंस आणि या विषयावरती बोलायला बोलवलंस, मला खूप छान वाटलं. थँक्स थँक्स.
थँक्यू थँक्यू.
धन्यवाद मित्रांनो हा एपिसोड ऐकल्याबद्दल. सुकीर्त गुमास्ते बरोबरच्या या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशी आशा करतो. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या पाहुण्यासोबत, तोपर्यंत बाय बाय.